मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तम अहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिनी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुत सुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः स्वाङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणागारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनं समरथं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्ग्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो मृत्यौ तुकारामवद् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्देयसिं माधवम्। స్వామీ మాధవనాథ వల్లవమసో వైరాగ్యరత్నాకరం ప్రేమా భక్త సుశాంత దాంత సుహృదం ఉత్తుంగదిం వత్సలం సోహం బోధశుచిద్వపూర్ణ సతతం తురియత్వమాసాదితం వందే త్వాం మకరందనాథ యతినం రక్షస్వ దీనాంకితం. బోలా జగద్గురు శ్రీ జ్ఞానేశ్వర మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి స్వరూపానంద మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథ్ మహారాజ్ కీ జయ. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథ్ మహారాజ్ కీ జయ. శవ సంతన కీ జయ. జయ జయ రఘువీర సమర్థ.
परी है असो ऐसिया मज पुरुषोत्तमाते धनंजया जाने जो पाहले या ज्ञान मित्रे चेईलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले का हाती घेतलिया माळा फिटे सर्पा भासाचा काटाळा तैसा माझे निबोधे तवाळा नागवे तो लेणे सोनेची जो जाणे तो लेणे पण ते वावो म्हणे तेवी मी जाणोनी जेणे वाळीला भेदू. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला झालेलं होत. मोहामध्ये मुळीच न सापडता किंवा संपूर्णपणाने मोह निघून गेल्यानंतर सर्वज्ञ होऊन जो सर्व भावानी मला भजतो मला याचा अर्थ पुरुषोत्तमाला. यो माम एवं असम्मूढो जानाति पुरुषोत्तमम स सर्ववित भजति माम. तो सर्वज्ञच होऊन जातो असं भगवंतांनी विधान केलं. त्याच्या आधी क्षर पुरुषापेक्षा मी पलीकडचा आणि अक्षर पुरुषापेक्षा मी श्रेष्ठ आहे त्यामुळं मी या लोकांमध्ये पुरुषोत्तम म्हणून मान्य आहे प्रसिद्ध आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि अशा पुरुषोत्तमाला जो जाणतो असमूढ होऊन जाणतो मोहरहित जाणतो आपलं जे जाणणं आहे ते जाणणं मोहासकट आहे. आता आपण गीता ऐकतो आहोत पण मोह गेलेला नाहीये. आपण श्रवण करतो आहोत. आपली बुद्धी मोहातच आहे आणि मोहात असलेली बुद्धीच श्रवण करते आहे. मोहात असलेली बुद्धीच आत्म्याविषयीचं ऐकते आहे. मोह संसाराचा आहे. मोह देहाचा आहे. मोह देह संबंधीचा आहे. मोह कर्मफळांचा आहे. याच्यापैकी कोणताच मोह सुटलेला नाहीये. पण गीता ऐकण्याचं काम चाललेलं आहे. अक्षराच्या पलीकडं आणि क्षरापेक्षाही श्रेष्ठ हे ऐकून झालेलं आहे. पण क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष म्हणजे जीव पुरुष आणि देह याच्या मर्यादांमध्येच ऐकतो आहे. याच्या मर्यादांमध्येच चिंतन करतो आहे. याच्या मर्यादांमध्येच परमार्थ करतो आहे. हा केलेला परमार्थ आहे तो परमार्थ पुरुषोत्तमाच्या बाबत ऐकत असला तरी देखील पुरुषोत्तमाला जाणतो असं म्हणण्याची सोय नाही. बुद्धीचं समजून घेणं म्हणजे त्याला जाणणं नाही. असं असल्यामुळं मोह न पावता, मोहित न होता जो मला जाणतो तो खरं म्हणजे एकरूपता साधतो. त्याला कल्पना करावी लागत नाही की तो पुरुषोत्तम कसा आहे. तो कोणत्या कल्पनेतली गोष्ट ऐकत नाहीये. आता आपलं ऐकताना तो असा असेल का तसा असेल, या गुणांनी युक्त असेल का त्या गुणांनी युक्त असेल असा अंदाज बांधत आपण ऐकतो, तो त्या पुरुषोत्तमाशी समरसच होतो. जाणतो याचा अर्थ वेगळेपणाने जाणत नाही, तो पुरुषोत्तम होऊनच पुरुषोत्तमाला जाणतो. अशा जाणण्याला भगवंत जाणणं असं म्हणतात. अशा प्रकारे जो पुरुषोत्तमाला सर्वज्ञ होऊन जाणतो आणि त्याही पलीकडे जाऊन आपण देहामध्ये आहोत, देहधारी आहोत याचं भान असल्यामुळं त्या पुरुषोत्तमाची पूजा देखील करतो, त्याचं भजन देखील करतो, त्याला शरण देखील मनतः असतो. अशा दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी असतात. त्याच्या ठिकाणी ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाच्या बरोबरीने त्याच्या ठिकाणी भक्ती देखील असते, लोटांगण देखील असत. संतांनी तर ज्ञान ही असतं आणि भक्तीही असते, याच्याऐवजी भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने दिले ज्ञानासी महिमान असं असे उद्गार काढलेले आहेत. त्याची भक्ती हीच ज्ञान प्रधान असते, त्याची भक्ती असते याचा अर्थ तो फार मोठ्या उंचीवरचं जीवन जगून राहिलेला असतो. एक दोन तीन प्रवचनांच्या आधी मी आढावा घेतलेला होता भगवद्गीतेचा, तेव्हा 12वा अध्याय जो आहे हा 12वा अध्याय परिपूर्णता सांगतो आणि ही जी परिपूर्णता आहे त्या परिपूर्णतेची स्थिती म्हणजे भक्तीची स्थिती न सोडता ज्ञानी भक्ताचं वर्णन 12व्या अध्यायातच केलेलं आहे, 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत. आणि ज्ञानी भक्ताचं जसं लक्षण केलं तसं ज्ञानी पुरुषाचं लक्षण, ज्याला भक्त न म्हणता ज्ञानी पुरुषाचं असं म्हणायचं असेल तर 13व्या अध्यायात केलं, तसं ते दोन्ही एकच आहे. पुढं जे ज्ञानकांड म्हणून सांगितलेलं आहे ते ज्ञानकांड 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकाला, तिथं उपासना कांड संपलं संपलं असं धरलं जातं. आणि तिथपासून 13व्या श्लोकापासून अद्वेष्टा सर्व भूतानाम इथपासून ते या श्लोकापर्यंत कांड त्रयी निरोपिणी अशी ही जी भगवद्गीता त्याचं ज्ञानकांड चालू आहे. हे ज्ञानकांड भक्तीची परिसीमा झाल्यावर मग आहे, म्हणून तेही आपण पाहिलं की 12व्या अध्यायाच्या शेवटी 12व्या अध्यायाला जसं भक्ती योग नाव दिलं तसं 13व्या अध्यायाच्या शेवटी देखील भक्तीचाच महिमा गायला, 14व्या अध्यायाच्या शेवटी देखील अव्यभिचारी भक्ताबद्दलच सांगितलं आणि आत्ता देखील जो पुरुषोत्तमाला जाणतो म्हणजे पुरुषोत्तमाशी एकरूपता साधतो तो ससर्ववित आणि एवढं होऊन भजती माम, तो सर्वज्ञ तर असतो पण माझं भजन देखील करतो असं सांगितलं. अशा प्रकारे मोह जर नसेल तर तो ज्ञानाशी समरसता पावतो, ज्ञानाशी समरसता पावतो, ज्ञान स्वरूप होऊन जातो आणि त्याच्याही पुढे जाऊन तो भजन करतो, भक्ती करतो, हा त्याचा एक प्रकारे महिमाच आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की स्वप्नातून जागा झाल्यानंतर जसं स्वप्नातलं सगळं नाहीसं होतं तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले, तसं स्फुरणार त्रिभुवन जगत ही आपल्या मनात स्फुरत असलेली गोष्ट आहे, द्वैत भावाने स्फुरत असलेली, आपलं चित्त जगताला द्वैत भावाने दाखवत, चित्ताचं जे स्पंदन आहे निष्कंप अस्पंद अशा आत्मभावातून चित्ताला स्पंदन प्राप्त होत आणि ते स्पंदन त्याला मूळ भावापेक्षा विपरीत असं दृश्य दाखवायला सुरुवात करत. विश्व ही माझी कल्पना आहे, कारण विश्वाच्या संबंधीची जी माझी कल्पना आहे तर तशी तुमची नसेल, तुमची जी असेल ती आणि कोणाची नसेल. प्रत्येकाची विश्वाच्या बद्दलची कल्पना वेगळी आहे, याच कारण त्याचं चित्त विश्वाबद्दल वेगळी वेगळी स्पंदन देत असं असल्यामुळं प्रत्येकाला विश्वाच्या बद्दल काही ना काहीतरी वेगळं समजत. याच न्यायाने आस्तिकता आणि नास्तिकता आहेत, याच न्यायाने भौतिकवाद आहे, याच न्यायाने चार्वाकाचा सिद्धांत आहे, याच न्यायाने ब्रह्मसूत्र आहेत अज्ञानाला, याच न्यायाने गीता देखील आहे अज्ञानाला. जो जाणत नाही त्याच्या दृष्टीने स्पंदनच आहेत आणि आपल्या स्पंदनाप्रमाणे चित्ताच्या प्रत्येकाची मनोधारणा आहे जगताविषयी. या जगतामध्ये परमेश्वर मुळीच नाही अशी माझी धारणा आहे. माझी तशी धारणा असल्यामुळं परमेश्वर नसणं हे बांधील नाहीये, ती माझी भूमिका आहे. आणि परमेश्वर आहे अशी माझी धारणा आहे म्हणून परमेश्वर असायला बांधील नाहीये, तो माझ्या धारणेच्या पेक्षा बाहेरच आहे. अस्ती आणि नास्ती याच्या पलीकडं असं त्याचं नेहमीच स्वरूप आहे. मी म्हटल्यामुळं तो सिद्ध होत नाही, मी नाही म्हटल्यामुळं तो असिद्ध होत नाही, पण माझी कल्पना मला नेहमी दाखवत असते आणि कल्पनेप्रमाणे मला विश्व दिसत असत. चेईलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले. तशा प्रकारे पुरुषोत्तमाला जर जाणलं तर स्फुरत राहणार त्रिभुवन हे वाव म्हणजे खोट होऊन जात. जगत या नावाचा पदार्थ नाही याचा अर्थ इथं हा पेपर वेटच नाही, माझ्या समोर बसलेले तुम्ही हे तुम्ही नाहीच आहात, तुमच्या समोर बसलेला मी नाहीच आहे असा त्याचा अर्थ नाही. मला जसं दिसत आहे तसं ते नाही, ते सर्व एक रसाचं अद्वैत भावाने नटलेलं परमात्म स्वरूप आहे, पण मला माझ्या बुद्धीप्रमाणे ते वेगवेगळं वाटत. तसं मी तुमच्या संबंधी जी काही कल्पना करून घेतो, तुम्ही असे असे आहात ती ही माझी कल्पना असते, तसे तुम्ही नसता देखील एखाद्या वेळेला, पण त्या कल्पनेत माणूस किती पक्का असतो. तो अगदी म्हणतो की मी चॅलेंज देऊन सांगतो. कोणतं चॅलेंज? आपल्या कल्पनेमुळे तो इतका ठाम असतो एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा. का हाती घेतलिया माळा फिटे सर्पा भासाचा काटाळा तैसा माझे निबोधे टवाळा नागवे तो. हे परत परत मी सांगायला लागलो तर थोडं थोडं वेगळं सांगेन, तुम्ही इतक्या उत्सुकतेने ऐकता की मला मग सांगावं असं वाटत राहतं. हा विषयच इतका चांगला आहे लेणे सोनेची जो जाणे तो लेणेपण ते वावो म्हणे तेवी मी जाणो नी जेणे वाळीला भेदू बसता. याच्या आधीच काही सांगायचं नाही. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, काय शब्द आहे बघा, मीची एकू स्वतः सिद्धू, जो आपणे नसी भेदू नेणो निया जाणे. अशा प्रकारे ज्ञानाच्या ठिकाणी जागा झाल्यानंतर आणि ज्ञानाशी एकरूपता प्राप्त केल्यानंतर त्याचा पहिला उद्गार असा असतो की मीच सच्चित आनंद स्वरूप आहे आणि सर्वत्र सच्चित आनंदच भरून राहिलेला आहे. सत याचा अर्थ भावस्वरूप, अधिष्ठानभूत. सत याचा अर्थ सत्ता मात्र. जसा एक मनुष्य आहे, त्या तो मनुष्य आहे याच कारण सत्तेच्या योगाने तो आहे असं म्हणायचं. देह ही सत्ता नाही, लक्षात घ्या. सत हे अविनाशी आहे, देह ही सत्ता असू शकत नाही. कारण मनुष्य जेव्हा जातो तो मृतप्राय होतो तेव्हा त्याचा हा पाया निघून गेलेला असतो, भावाचा, अस्तित्वाचा, अधिष्ठानाचा. म्हणून ते सत अदृश्य आहे. जे जे दिसतं ते सगळं नाश पावणार आहे. ते सत कधीही नाही, ते असत आहे, नाहीस होणार आहे. पण मनुष्य आहे असं म्हटलं जातं ते त्याच्या अधिष्ठानापाशी असलेल्या सत स्वरूपामुळं. तुम्ही माझ्याकडून माझ्याकडे पाहता ज्या डोळ्यांमधून, त्या डोळ्याच्या आत ते सत्तत्व आहे. ते डोळे नव्हे तर डोळ्याच्या आत असणार आहे. ते कान नव्हे ते कानाच्या आत असणार आहे. ते अधिष्ठानभूत आहे आणि हे अधिष्ठान सर्वत्र आहे असं त्याच्या लक्षात येतं. ते चैतन्य रूप आहे. जे अविनाशी आहे आणि अदृश्य आहे ते चैतन्य रूप देखील आहे. ते जाणीव रूप देखील आहे. ते ज्ञान रूप देखील आहे. ते जर जड असत तर मी बोलतो ते तुम्हाला कळलंच नसत. ज्यार्थी ते समजत, कोणतीही गोष्ट एक सांगतो आणि दुसऱ्याला समजते, ही जी समजण्याची क्रिया आहे तर ती त्याच्या चित स्वरूपामुळेच आहे. तो चित स्वरूपामुळेच समजण्यासाठी म्हणून योग्य होतो. एवढंच नव्हे तर ते चित स्वरूप आहे, जाणीव स्वरूप जे आहे ते मनुष्य मात्राच्या इंद्रियांचा आधार घेऊन जगताचा आस्वाद घेत, जगताबद्दल निर्णय करत. मला एक पदार्थ खायचा आहे, जिभेवर मी ठेवतो, मला त्याची चव समजते. असं म्हणतात की जिभेवर लक्षावधी चव समजणारे असे तंतू आहेत. त्या तंतूंना चव समजते का? नाही समजते. त्या तंतूंच्या योगाने आणि कोणाला तरी समजते. मी बोलतो आहे म्हणून तुम्हाला समजतं का? त्याचा अर्थ आणि कोणीतरी लावतोय आत बसून आणि म्हणून तुम्हाला ते समजतंय. म्हणून हे जे तत्व आहे ते तत्व देह नव्हे, देहाचं अधिष्ठान आहे आणि ते अधिष्ठानच चैतन्य रूप देखील आहे. ते चैतन्यमय आहे, ते ज्ञानमय आहे. आणि चैतन्यमय आणि ज्ञानमय अशा अवस्थेत असलेलं ते तत्व हे जड नाही, दृश्य नाही आणि ते एकमेव अद्वितीय असं आहे. या विश्वामध्ये याच्यात त्याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही, तेच एक आहे. असं असल्यामुळं यदा द्वैतम भवती, जेव्हा द्वैत असतं तेव्हा भय असतं, तेव्हा स्पर्धा असते, तेव्हा असूया असते, तेव्हा दुःख देखील असतं. पण त्या अद्वैत स्थितीमध्ये, एकमेव अद्वितीय अशा स्थितीमध्ये त्याची कोणाशी स्पर्धा नाही, ते आपल्या ठिकाणी परिपूर्ण देखील आहे, अविनाशी असल्यामुळे त्याला मृत्यूचं भय नाही, आणि ते ज्ञानमय आहे, शिवाय ते स्वसंवेद्य आहे, स्वतः स्वतःला जाणायला समर्थ आहे. त्यामुळे आपण असे आहोत हे त्याला स्वतःला समजतं. ध्यानामध्ये देखील जेव्हा बोध होतो तेव्हा मन नाहीसं होतं, इंद्रियांची आठवण नाहीशी होते, बुद्धीचा अभिमान गळून पडतो, बुद्धीची जाणीव नाहीशी होते, मग समजतं कोणाला? एवढ्या तीन गोष्टींमुळेच आपल्याला सर्व समजतं. पण या तीनही गोष्टी विद्यमान नसताना किंवा त्यांचा लय झालेला असताना आत्मा हा स्वतःलाच जाणायला समर्थ असल्यामुळं, तो स्वसंवेद्य असल्यामुळं त्याला आपण सच्चिदानंद रूपाने आहोत हे समजतं. मनाने नाही, बुद्धीने नाही, इंद्रियांनी नाहीच. अशा रीतीने तो एकमेव आहे, ज्ञान स्वरूप आहे, अदृश्य अविनाशी आहे, आणि म्हणून तो भयरहित, कामनारहित. कधी कधी हा अद्वैताचा भाव देहावर इतका जबरदस्त आरूढ होतो की इंद्रिय ही विषय संपूर्ण विसरतात, आणि ती स्थिती, विषय विसरलेली स्थिती ही 24 तास शिल्लक राहते. असं जर झालं तर तो कोणत्याही विषयाचं सेवन करायला जवळपास असमर्थ राहतो. अगदी तरुणपणी मेहर बाबांना हे समजलं, आणि तुम्हाला आम्हाला समजतं तसं नाही समजलं. त्यांचा तो भाव जाईनाच, आणि त्यांच्या देह त्यागापर्यंत ते त्याच भावामध्ये होते. ते जेव्हा 20-22 वर्षांचे झाले तेव्हा आई म्हणाली, मेहर लग्न करायला पाहिजे. तर ते म्हणाले की कोणाशी करायचं, जर कोणी दुसरा असेल तर ठीक आहे, मला असं समजत आहे की मीच एक भरून राहिलेलं आहे, मी लग्न नाही करू शकत. मेहर बाबा काय म्हणाले याचा अर्थ आता ऐकताना एखाद वेळेला लागतही नसेल कित्येकांना, की असं कसं होऊ शकतं. तो कामनारहित होतो, तो भयरहित होतो, तो दुःखरहित होतो, तो पापरहित होतो. अशांती कुठल्या कुठं पळून जाते, तो शांत, तृप्त, समाधानी, आनंद स्वरूप असा होतो. म्हणून सत, चित आणि आनंद याच्यातला आनंद शब्द खूप महत्वाचा. तिथं वृत्ती नसल्यामुळं तो आनंद शांत स्वरूपच धरला जातो. आणि हे स्वतःबद्दलचे, तर तसंच विश्व भरून राहिलेलं आहे त्याच बोधानी असं त्याला वाटायला सुरुवात होते, असं त्याचं ज्ञान त्याला सांगतं, असा त्याचा अनुभव त्याला सांगतो. जानाती याच्यावर विवरण करतायत. आपण ही जानाती म्हणजे समजून घेतोय, पण आपल्याला हे समजत नाहीये. यो माम एवम असमूढो जानाती पुरुषोत्तमम, तो जाणतो म्हणजे असा जाणतो, अशा भावानी जाणतो. मग म्हणे सर्वत्र सर्व ठिकाणी भरून राहिलेला, सच्चित आनंद रूपानी भरून राहिलेला, मीची एकू स्वतः सिद्धू, मीच स्वतःच्या ठिकाणी आधी सिद्ध झालेला, परमात्म्याशी एकरूप झालेला, आणि सर्वत्र देखील मीच नटून राहिलेलो आहे असा अनुभव घेणारा जो आपणे नसी भेदू नेणोनिया जाणे या बोधाला अडथळा नेहमी येतो देहाचा. ध्यानाच्या वेळेला अडचण नसते कारण देह विसरलेला असतो. ध्यान संपलं, उपासना संपली आणि परत आपण जगतामध्ये वर्तन करायला सुरुवात करतो तेव्हा देहासकट वर्तन असतं आणि कितीही झालं तरी कुठला ना कुठला तरी मी त्याचा शिल्लक असतो. रामकृष्ण म्हणायचे जसा ज्ञानाचा मी, भक्तीचा मी, वैराग्याचा मी, असं कोणत्या ना कोणत्या रूपाने मी हा राहतो असं रामकृष्ण म्हणायचे. ज्ञानी पुरुष वर्तन करत असताना अनहंकार असला तरी देखील एका कोणत्या भावनेनी मी राहतो, मी ज्ञानी मी भक्त अशा भावनेनी. इथं ज्ञानेश्वर महाराज त्याच्याही पुढे जाऊन सांगतायत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत जो आपणे नसी भेदू नेणो निया जाणे सर्वत्र सच्चिदानंद स्वरूप आहे हे तत्वतः आणि ध्यानामध्ये प्रत्यक्षत जरी अनुभवाला आलं तरी देखील देह म्हणून वर्तन करत असताना ती गोष्ट जमत नाही. ज्याला मी आपण असं म्हणतो तो मी किंवा आपण म्हणजे देहच भेद निर्माण करतो. लगेच देह संबंधित तो माझा होतो. बोधाच्या उत्कट स्थितीतून खाली आल्याबरोबर तसं घडायला सुरुवात होते. देहाच्या योगाने टू बी इज टू बी रिलेटेड, टू रिलेटेड इज टू बी इन कॉन्फ्लिक्ट. असं जसं तसं मी कोणीतरी आहे असं म्हटलं की झाला भेद निर्माण झाला, संघर्षही सुरू झाला. तो देहाला विसरून किंवा देह असताना देखील या बोधामध्ये कायम राहून देहासकट सर्व भेद नेणून या बाजूला सारून जाणे हे तत्व जाणतो. फार मोठी गोष्ट आहे. एका प्रकारे शास्त्राचा शेवट जिथं घडतो आहे तो श्लोक चाललेला आहे. तेणेची सर्व जाणीतले हेही म्हणणे थेकुले जे तया सर्व उरले द्वैत नाही. आता या व्यक्तीने सर्व जाणलं, ससर्ववित याच्यावर निरूपण करतायत. आता तो सर्वज्ञ आहे, त्यांनी सर्व जाणलं असं जर म्हणायचं झालं तर हे म्हणणं देखील जरास अलीकडचंच कमीच थेकूलच आहे. जे तया सर्व उरले कारण त्याच्या सकट सर्वत्र आता त्याला तेच झालेलं आहे. त्यांनी जाणलं तो कोणता तरी वेगळा पदार्थ आणि तो त्या जाणलेल्या पदार्थापेक्षा आपल्या स्वतःला वेगळा काढून त्याला बोध झालाय असं घडतच नाहीये. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे तया सर्व उरले अद्वयत्वाने आता सर्व त्याला शिल्लक राहिलं त्याच्या सकट द्वैत नाही. आता द्वैत भावना संपूर्ण नाहीशी झाली. म्हणून माझ्या भजना उचितो तोची अर्जुना. म्हणून माझं भजन करण्यासाठी सर्वात योग्य असाच भक्त आहे असं जाणणारा भक्त. गगन जैसे आलिंगना गगनाची या, गगनाला जर आलिंगन द्यायचं झालं तर सर्वात योग्य कोण तर गगनच. गगनाला आणि कोण आलिंगन देणार. गगन जितकं व्यापक आलिंगन देणारं गगनच असल्यामुळे तेही तेवढं व्यापक. क्षीरसागरा परगुणे किजे क्षीरसागरची पणे. क्षीरसागराला जर पाहुणचार करायचा झाला तर त्यांनी आपला स्वतःचा स्वतःशी करून घ्यावा, त्याला कोण पाहुणचार करणार? आहे कोणी समर्थ? आपण काय सुधारस करणार का गुलाबजाम करणार? क्षीरसागराला अर्पण करण्यासाठी काय करणार? क्षीरसागराने स्वतःच स्वतः समाधान करून घ्यावं हाच त्याला उपाय. अमृताची होऊनी मिळणे अमृती जेवी, तस अमृत अमृतत्वाला जर मिळायचं असेल तर अमृतत्व प्राप्त करायचं आणि अमृतत्वाशी एक रूप व्हायचं, बाकी दुसरा काही उपाय नाही. कितीही म्हटलं ना तरी अमृत म्हणजे एखादं पेयच आपल्या डोळ्यासमोर येत. कोणत्या तरी संस्कारांनुसार अमृत म्हणजे पेय. अमृत जर व्हायचं असेल, मृत्यूरहित जर व्हायचं असेल, मृत्यूरहित स्थिती कशी आहे ती जाऊन पाहायची असेल, तर मृत्यूरहित बोध संपादन करणं हाच त्याला उपाय. वेगळेपणाने ते समजणार नाही. साडेपंधरा मिसळावे तई साडेपंधरेची होवावे. जर सोन्याशी एकरूप व्हायचं असेल तर कथिलाला होता येत नाही, जस्ताला होता येत नाही, तांब्याला नाही, पितळ्याला नाही, लोखंडाला नाही, पोलादाला नाही. सुवर्णाशी एकरूप होण्याची क्षमता सुवर्णाच्याच ठिकाणी आहे, बाकी कोणाच्याही ठिकाणी नाही. म्हणून साडे पंधरा मिसळावे जे शुद्ध शंभर नंबरी सोनं, तेव्हा त्याला त्या काळात साडे पंधरा म्हणत असणार. आता कॅरेटच्या भाषेतही बोलतात असं ऐकलंय. किती? चोवीस. चोवीस म्हणे म्हणजे साडे पंधरा, म्हणजे चोख, म्हणजे शुद्ध. चोवीस कॅरेटच्या सोन्यामध्ये तुम्हाला असं काही मिसळायचंय की सोन्यामध्ये भेसळ होता कामा नाहीये, तर तो धातू चोवीस कॅरेट सोनच पाहिजे, तरच शक्य आहे. तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी. काय उद्गार आहे बघा. त्याप्रमाणे जर मी झाला, माझा बोध झाला, माझ्याशी एकरूपता प्राप्त झाली तरच माझी भक्ती संभवेल. बाराव्या अध्यायामध्ये जी उंची आहे ती खाली आलेलीच नाहीये बर का. इथं काही वेगळं सांगितलेलं नाहीये, पण आता अशा भाषेत सांगितलंय. माझी भक्ती जर प्राप्त करायची झाली तर माझ्या बोधाला येऊनच ती प्राप्त होईल. हागा सिंधूसी आणी होती तरी गंगा कैसे नी मिळती. समुद्रापेक्षा जर वेगळी असती कोणी, समुद्राचंच पाणी असल्यामुळं ती समुद्राशी एकरूप होते. ती जर मुळात भिन्न असती तर काय मिळेल आणि एकरूपता दिसेल तरी कशी. म्हणून मी न होता भक्ती अन्वय आहे, म्हणून माझ्याशी एकरूपता साधण्याच्या कृतीखेरीज भक्ती कधी शक्य आहे? भक्ती कधी सिद्ध होऊ शकेल? ऐकत असताना देखील याचं उत्तर नाही म्हणायचं बर का. नाही नाही असं म्हणायचं. जर हो असं म्हटला तर मग हेही ऐकलेलं कळलं नाही असं होईल. मी एक व्यंगचित्र पाहिलं की शिक्षिका मुंबईच्या मुलांना विचारत होती की तुम्ही सगळे काश्मीरला जाऊन आलात, तिथं समुद्र कोणी कोणी पाहिला, तर सगळ्यांनी हात वर केलेले दुसऱ्या चित्रात दाखवले. याचा अर्थ काय? चुकीचं उत्तर. असं आहे की नाही? तस सिंधूसी आन होती तरी गंगा कैसे निमिळती, म्हणून मी न होता भक्ती अन्वय आहे, शक्य आहे? नाही, नाही असं उत्तर आलं पाहिजे. बरोबर की नाही? विलास ऐसिया लागी सर्व प्रकारी, जैसा कल्लोळू अनन्य सागरी. सर्व प्रकाराने कल्लोळ हा समुद्राशी अनन्यच असतो. काही ठिकाणी तो जास्त पाहावासा वाटतो, जिथं सलग किनारा आहे. असा एक मोठा भाग संपला की अचानक खडकाचा भाग सुरू होतो, आणि इथून पाहताना तिथं असं वाटतं की तिथं काय मजा असेल. लाटा अशा आपटतात, उंच उडतात. पण हे सर्व वेगळेपणाने पाहणाऱ्यांकरता आहे. त्या कल्लोळाला त्याचा पत्ताच नसतो, तो कधीच समुद्रापासून वेगळा झालेला नाही. तैसा माते अवधारी भजिन नलाजो, तशा प्रकारे मला जो भजिन नला म्हणजे एकरूप झाला, ज्यांनी भक्ती केली, सर्व भावेन स सर्ववित भजत इमाम, याच्यावर ज्ञानेश्वर महाराज बोलतायत. भज हा धातू एकरूपता सुचवतो. भज भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम मूढ मते, म्हणजे गोविंदाशी एकरूपता साधा, असाच त्याचा अर्थ आहे. भजन करणं म्हणजे टाळ वगैरे घेऊन भजन करणं, तर हे देखील एकरूपते करताच आहे, दुसऱ्या कशा करताही नाही. ऐसिया लागी सर्व प्रकारी, जैसा कल्लोळू अनन्य सागरी, तैसा माते अवधारी भजिन नलाजो. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया, तैसा मज धनंजया शरण ये तू, असं ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी जे म्हणतात त्याच उपमा इथेही दिलेल्या आहेत. साडे पंधरया मिसळावे, तई साडे पंधरेची होवावे, तीच उपमा आहे. ये कल्लोळू जैसा पाणीया तीच आहे, मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे, मिळत आणि मागून मिळतच राहत. गंगेचा ओघ कधी न आटणारी नदी. मी असं ऐकलं का वाचलं की या ज्या बार माही वाहणाऱ्या नद्या आहेत त्या एकमेकांना जोडून नद्यांमधून देखील वाहतूक करण्याचं, त्या स्वच्छ तर नुसत्या नाही, त्या स्वच्छ तर करायच्यात त्यांना, पण कितीतरी म्हणजे स्वाभाविक ओघाचा उपयोग करून कितीतरी पेट्रोल डिझेल वाचू शकेल, अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन त्यांनी केलंय. समुद्र नद्यांच्या मार्गाने वाहतूक करणं हे आपल्या देशामध्ये शक्य आहे. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं स्वाभाविक जो प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या वेगाने जर वाहतूक झाली तर कितीतरी देशाची एनर्जी जी पेट्रोल डिझेल मध्ये खर्च होते, पण हे मी इथं बोलायचं काहीच कारण नाहीये. नुसतं मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जायचं, याच्यावर आठवलं म्हणून बोललो. पण अशा या ज्या नद्या ज्या मिळून मिळत मिळतच राहतात, या नद्या भक्ताला भक्ताच्या दृष्टीने फार प्रोत्साहन देणाऱ्या असतात. ज्या अशा नद्या आहेत की पावसाळ्यामध्ये वाहतात आणि मग नंतर कोरड्या पडतात, असेही भक्त असू शकतील. पालख्या वगैरे येण्याच्या वेळेला भक्ती अगदीच शिगेला पोचलेली असते, गुरु पौर्णिमेच्या वेळेला शिगेला पोचलेली असते, आणि मग 31 डिसेंबरच्या दिवशी पार गेलेली खलास काय काय करतो, नाचतो, कुठं गेली भक्ती? आणि अशी गंगेसारखी सतत पाणी वाहत आहे आणि समुद्राला मिळत आहे, ही अशाही प्रकारे प्रेरणा घेण्यासाठी सातत्याने करण्याच्या परमार्थासाठी किती प्रेरक असेल जर आपण शिकलो तर. सूर्या आणि प्रभे एकवंकी जेणे लोभे, तो पाडू मानू लाभे भजना जया. अशा प्रकारे कल्लोळ सागराशी अनन्यच असतो, तशा अनन्य भावानी जो भजतो, सूर्य आणि सूर्याची प्रभा हे दोन्ही एकरूपच असतात. प्रभा आणि सूर्य कधी एकमेकांपासून वेगळे करता येतात? सूर्यास्ताच्या वेळेला सूर्य खाली जातो, दिसेनासा होतो, आणि थोड्या वेळ प्रभा दिसते. ती सूर्यापासून वेगळी झालेली प्रभा आपल्याला भासते, की सूर्य तर गेला पण प्रकाश तर आहे, पण आपल्या दृष्टीची ती मर्यादा आहे. ती जी प्रभा आपल्याला दिसते ना, आणि सूर्य तर गेलाय पण तरी प्रभा आहे असं वाटतं, ती मूळ प्रभा सूर्यापासून कधीच वेगळी झालेली नसते. त्याच्या पातळीवर ती तशीच एकरूप असते, फक्त आपल्याला आपल्या पृथ्वीच्या सापेक्ष सूर्य अस्ताला गेल्यामुळं ती सूर्याखेरीज आहे असं वाटतं. ती सूर्याखेरीज कधीच नसते. सूर्या आणि प्रभे एकवंकी जेणे लोभे, तो पाडू मानू लाभे भजनातया. तेवढं महत्व, तेवढा पाड, तेवढी तुलना, तेवढी महत्ता त्याच्या भजनाला प्राप्त होते. सूर्य आणि सूर्याची प्रभा तशाच प्रकारे तो आणि त्याचा बोध पुरुषोत्तमाचा हे अगदी एकरूप झालेले असतात. इति गुह्यतमम शास्त्रम इदम उक्तम मयानघ, काय तेजस्वी श्लोक आहे. असं हे गुह्यातलं गुह्य असं शास्त्र, या प्रकारे मी हे निष्पाप अर्जुना तुला सांगितलं. एतत बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे समजून घेतल्यामुळं, याचा बोध करून घेतल्यामुळं बुद्धिमान पुरुष, जो बुद्ध किंवा ज्ञानी किंवा जाणता आहे असा पुरुष, कृतकृत्यश्च भारत, तो कृतकृत्यता प्राप्त करतो असं म्हटलेलं आहे. हे काय आहे पुढच्या वेळेला आपण बघू. हरी ओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि।
श्रीराम काही निवेदन आहेत। यंदा 4 जुलै ते 12 जुलै दरम्यान गुरुपूजनाचा कार्यक्रम होणार आहे। सकाळी 8:30 ते 9:30 या वेळात दोन्ही ठिकाणी म्हणजे माया अपार्टमेंट येथे परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या पादुकांचं पूजन आणि गणेशपुरम येथे परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचं पूजन होणार आहे। या दोन्ही ठिकाणी ज्यांना सेवा करायची इच्छा आहे त्यांनी आपल्याला सेवेसाठी कोणता वार सोयीचा आहे हे खाली सद्भक्त रमेश गोखले आपल्याला एक चिठ्ठी देतील, त्याच्यामध्ये भरून आपण त्यांना द्यायचं आहे। येत्या 15 तारखेला परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ लिखित आत्मदीप या ग्रंथाचं प्रकाशन बालगंधर्व रंग मंदिर येथे सकाळी 9 ते 11 या वेळात होणार आहे। या कार्यक्रमाचं आपणा सर्वांना सस्नेह निमंत्रण। या आत्मदीप ग्रंथाचं ऍडव्हान्स बुकिंग उद्यापासून सुरू होणार आहे। याची मूळ किंमत ₹100 आहे, परंतु सवलतीच्या दरात म्हणजे ₹80 मध्ये आपण याचं ऍडव्हान्स बुकिंग करून घेणार आहोत। तरी सर्व साधकांनी याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे। उद्या या महिन्यातला पहिला गुरुवार असल्यामुळे सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे। आठवड्यातील बाकी सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे होणार आहेत। आठवड्यातून एकदा ज्यांचा नमस्काराचा वार आहे त्यांनी शांतपणे रांगेतून पूजनीय स्वामीजींना नमस्कार करावेत। निवेदन संपली।